ఉత్క్రామంతం స్థితం వా అపి భుంజానం వా గుణాన్వితం విమూఢా నాను పశ్యంతి పశ్యంతి జ్ఞానచక్షుషః. శరీరాతున్ నిఘున్ జాణార్యా జీవాలా కివా ఆత్మ్యాలా స్థితం వా అపి కివా దేహత్ రాహున్ దేహ చాలవణార్యా అశా జీవాలా కివా ఆత్మ్యాలా జీవాత్మ్యాలా భుంజానం వా గుణాన్వితం కివా గుణాంచా యోగాని భరీలా పడున్ భోగ భోక్తో అసో సమజనార్యా జీవాలా కివా జీవాత్మ్యాలా. విమూఢా నాను పశ్యంతి జె భ్రాంత ఆహెత్ తే తో ఆత్మా ఆహే శుద్ధ స్వరూప ఆహే అశా రీతిని పాహూ శకత్ నాహిత్. పశ్యంతి జ్ఞాన చక్షుషా మాత్ర జ్ఞాన చక్షు జన్నా లాభలేలే ఆహెత్ హే మాత్ర తలా పాహతాత్. तो अज अमर अव्यय आहे अशा बोधाने त्याला ते पाहतात. यतंतो योगिनः च एनम पश्यन्ति आत्मनि अवस्थितम् योगी प्रयत्न करणारे आपल्या आपल्याच ठिकाणी अवस्थित असणाऱ्या त्याला पाहतात. यतंतः अपि प्रयत्न करत असताना देखील अकृतात्मानो जे असंस्कृत चित्ताचे किंवा असंस्कृत बुद्धीचे आहेत असे नैनम पश्यन्ति ते मात्र प्रयत्न करत असताना देखील पाहू शकत नाहीत. अचेतसः कारण ते अविवेकी असतात असा हा श्लोक आहे. मागच्याच वेळेला म्हटलं होतं की या श्लोकाच्या प्रारंभी मला परत एकदा घडाभर तरी नमनाला घालायला लागणार. याचं कारण जवळपास एक महिना किंवा 25 दिवस आपली एकूण गॅपच पडली. एक मोठा समारंभ आपल्या इथं पार पडला. त्या समारंभाने आपल्या सगळ्यांची अंतःकरण अर्थात पवित्र झाली. खूप चांगले भाव निर्माण झाले. हे जे भाव निर्माण झाले यालाच त्यांनी सुसंस्कृत बुद्धीचे आणि विवेकी असं म्हटलेलं आहे. असंस्कृत बुद्धीचे अथवा चित्ताचे आणि अविवेकी त्याला पाहू शकत नाहीत असं जे म्हटलेलं आहे त्याच्या विपरीत असे अतिउत्तम भाव या दिवसांमध्ये निर्माण झाले. हा गुरुपौर्णिमेचा अतिशय पवित्र आनंदाचा असा काळ. आता आपण आपल्या नेहमीच्या रुटीनवर आलो. हा जो 15वा अध्याय हा 15वा अध्याय वृक्षाच्या रूपकाने परमात्म ज्ञान सांगणारा असा अध्याय आहे. या अध्यायामध्ये अश्वत्थ नावाचा वृक्ष जो ऊर्ध्व मूल आणि अधः शाखा आहे असं सुरुवातीला म्हटलं. अशा प्रकारचा कोणता वृक्ष अस्तित्वात नसताना भगवद्गीता एवढ्या गूढ स्वरूपात बोलायला या अध्यायात सुरुवात झाली त्यामुळं कितीतरी मंडळींनी असा वृक्ष कुठं असेल असं शोधायला कदाचित सुरुवात केली असेल. आणि असा वृक्ष कोणालाही कधीही कुठंही आढळणार नाही. ज्याची मुळं ऊर्ध्व आहेत आणि शाखा अधोगामी झालेली आहेत, ज्याची सगळी प्रेरणा चेतना जीवन ऊर्ध्व ठिकाणी आहे आणि ती अधोगामी प्रसृत झालेली आहे अशा देहाचं वर्णन वृक्षाच्या अंगाने भगवंतांनी केलेलं आहे. हे ते ऊर्ध्व मूल आहे आणि या त्या सगळ्या अधशाखा आहेत असा हा वृक्ष. हा वृक्ष स्वतःच संसार वृक्ष आहे कारण देहाच्या बरोबर संसार सुरू झाला. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे बहु दुस्तारे या देहाच्या या गतीलाच संसार असं म्हटलेलं आहे. असा हा ऊर्ध्व मूल आणि अधशाखा असलेला आणि जर मुळापर्यंत गेलो आणि मूळ माया ज्या ठिकाणाहून सगळा भ्रम निर्माण झाला त्या मायेला जो कोणी ओलांडू शकला त्याच्या दृष्टीने वृक्ष वगैरे काही नाही, संसार वृक्ष नाही, देह नाही, एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप, उलट जे पोहत गेले प्रवाहाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या बाजूने पोहणारे सगळे आहेत, या प्रवाहामध्ये प्रथम इंद्रिय येतं डोळे, कान, नाक, जीभ, हात, पाय, सर्व इंद्रिय, प्रवाहाच्या बाजूनी आपण सगळे चाललेले आहोत. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं म्हणजे जी डोळ्याची प्रेरणा आहे, डोळ्याला लाभलेली प्रेरणा आहे, ती प्रेरणा डोळ्याच्या ठिकाणी आहे आणि मूळ प्रेरणा मेंदूच्या ठिकाणी आहे. मूळ प्रेरणा आपला जो प्युअर इंटेलेक्ट आहे तिथं आहे. ही जी डोळ्याची प्रेरणा आहे ती तुम्हाला बाहेर घेऊन जाईल आणि दृश्य पाहायला भाग पडेल. पण ही जिथून मुळातून येते तिथपर्यंत जर पोचवता आली, कानाची प्रेरणा जर तिथपर्यंत पोचवता आली, कर्मांची प्रेरणा जर तिथपर्यंत पोचवता आली, याचा विधी आहे ध्यान. जर कसं काही करता आलं एखाद्याला तर या संसार वृक्षाचं छेदन होतं, याचा अर्थ आपण देहातीत असं ज्ञान साधकाला प्राप्त होतं. भगवंतांनी हा ऊर्ध्व मूल अधशाखा अश्वत्थ म्हणजे ज्याला नाश नाही असा हा वृक्ष, या वृक्षाला नाश नाही, हा वृक्ष पुन्हा पुन्हा निर्माण होतो, पुन्हा पुन्हा देह येतो. आपल्याला आपला देह पडला असं जरी वाटलं तरी आपल्या देहातून देह निर्माण झालेला असतो, हा पडत नाही, हा नाहीसा होत नाही, याचं छेदन करता येत नाही. अशा प्रकारे ज्याचा नाश करता येणार नाही असा अश्वत्थ वृक्ष, समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे की भगवंतांनी अश्वत्थ ही माझी विभूती सांगितली आणि परत नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा असंही आत्म्याबद्दल सांगितलं. हा अश्वत्थ तोडला, आत्मा तोडला, भगवंतांचीच दोन्ही वचन आहेत. भगवंत जे नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणतात ते तरी खोटं झालं, किंवा अश्वत्थ तोडता आला जी भगवंताची विभूती म्हणजे भगवंतांचाच उच्छेद झाला, हे तरी भगवंतांचं म्हणणं खोटं ठरलं, काहीतरी एक खोटं ठरलं. तेव्हा समर्थ म्हणाले की वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिराविले हानोनी घेतले आपणावरी, असं तू बोलतो आहेस. ते कशाला अश्वत्थ म्हणाले हे तुला समजलेलं नाहीये असं समर्थ तिथं म्हणाले. आणि बहुतेक भाष्यकारांनी याचे बरोबर अर्थ केलेले असताना देखील हा अध्याय निष्कारण गूढ आहे म्हणून सांगितला गेला, काही याच्यामध्ये गूढता नाही. या मूळ पुरुषाकडं जायचं कसं याची परंपरा सांगून या विषयातून भगवंत पुढं गेले. आत्मज्ञान प्राप्त करायचं कसं हे सांगून भगवंतांनी त्याला रूप नाही, त्याला अंत नाही, त्याची संप्रतिष्ठा एका ठिकाणी अशी नाही, पण हा असंग शस्त्रांनी मात्र तोडता येतो. ज्याला समजतं की हा देह आहे, देह आहे हे समजणारा देहामध्येच कोणीतरी आहे, त्यांनी आपण म्हणजे देह नाही हे समजण्याची गरज आहे असं भगवंत म्हणतात. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, मन म्हणजे मी नाही हे समजण्याची गरज आहे, बुद्धी म्हणजे मी नाही हे समजण्याची गरज आहे. जो देह मन बुद्धीचा संघ आहे त्या संघापासून मी वेगळा आहे हे समजण्याची गरज आहे. जर असा असंघ नावाचं शस्त्र दृढपणाने चालवलं तर हा वृक्ष मात्र तुटू शकतो असं ते म्हणाले. अशा रीतीने असंघ भाव धारण करावा, नेहमीच धारण करावा. पाहताना लक्षात ठेवावं की डोळे पाहतायत मी नाही पाहतय. नैव किंचित करोमी इति युक्त हा मन्ये तत्त्ववित्. मी काहीही करत नाही. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् स्वशन् श्वसन्. अगदी डोळ्याची उघड झाप देखील इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. नेहमी जर असा भाव तर तेच असंग शस्त्र हे सांगून झालेलं आहे. पण एका वेगळ्या पद्धतीने सांगितलंय एवढंच. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही. सगळीकडे एकच सांगितलेलं आहे, भाषा थोडी थोडी वेगळी आहे, उदाहरण रूपक थोडी थोडी वेगळी आहे एवढंच. अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ या दोहीसी केवळ साधन ज्ञान इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी. म्हणून असंग शस्त्र मी नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही मोह मनी अशा प्रकारची भावना नेहमी धरावी. आणि अशी भावना धरल्यानंतर त्या पदाला सर्व प्रकारे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याला शोधण्यासाठी त्या आद्य पुरुषालाच प्रथम शरण जावं ज्याच्यापासून ही सगळी प्रवृत्ती कर्म प्रवृत्ती निर्माण झाली. सृष्टी क्रमाची ही पुरातन परंपरा निर्माण झाली त्या परमपुरुषाला आपल्या आत असणाऱ्या त्याला शोधावं. त्याला शोधलं तशा प्रकारे आणि शोधण्याचा प्रयत्न करत असताना राहावं कसं, मानरहित राहावं. जर देह मी असं धरला अशी भावना ज्याच्या ठिकाणी पक्की झाली तो मानाच्या भावनेने राहील. म्हणून निर्मान. त्याचा प्रॅक्टिकल उपाय जर काही असेल, नाहीतर हे सगळं फार थिअरेटिकल लेव्हलवर अतिशय बौद्धिक पातळीवर चालेल. याच्यात मी काय करायचं, तर मी अमानित्वम या भावनेने राहण्याचा प्रयत्न करायचा. निर्मान मोहा म्हणजे निर्मान निर्मोहा, मान आणि मोह संपूर्ण नाहीसे करून हे लक्षात ठेवायला पाहिजे. जितसंग दोषा आणि संग दोष म्हणजे मी आणि माझ, मी म्हणजे देह आणि देह संबंधित ते माझे, मग माझी कर्म माझ्या कर्मांची मिळालेली फळ अशा प्रकारचा जो कर्मसंघ आहे तो मनातून टाकून देऊन संघ दोषांना जिंकून अध्यात्म ज्ञानाकरता नेहमीच तत्पर राहावं. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा हा. तसंच कामनिवृत्तीच्या ठिकाणी एक परीक्षा आहेच. इंद्रियांच्या सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय या त्यांच्या कामना आणि मूळ प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा काम धर्म आणि न्याय असा सोडून, कारण तो जीवनाला दिलेलाच आहे काम, अवांतर कामनांचा अतिरिक्त कामनांचा त्याग. द्वंद्वैर विमुक्त हा. एवढं सगळं करत असताना देखील सुख दुःख हवं नको असे द्वंद्व निर्माण होतील तेव्हा देह संघ रहित असल्याने अर्थातच द्वंद्व भावनेला देखील दूर जो करतो. गच्छंती अमूढा हा. अशा वेळेला मात्र मूढता सर्व बुद्धीतून नाहीशी होते. आणि मग ते जातात कुठं, पदम अव्ययम तत् अव्यय अशा पदाला ते प्राप्त होतात हे सुरुवातीच्या श्लोकांमध्ये सांगितलं. वृक्षाच्या रूपकानी केलेलं परब्रह्माचं ज्ञान, पण खरं देहाच्या अंगाने त्यांना सांगायचं आहे ते या ठिकाणी संपलं. आणि त्याच्यानंतर जीवाची उत्क्रांती भोग याचं वर्णन भगवंतांनी केलं की अशा प्रकारे ज्या ठिकाणी जाऊन पोचला असताना, म्हणजे या ठिकाणी अहम ब्रह्म अशा प्रकारे परमात्म्याला जो जाऊन मिळाला त्या ठिकाणाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, न तत् भासयते सूर्यो, चंद्र तर नाहीच नाही, न शशांको, न पावक, आणि अग्नी लावून ते ठिकाण प्रकाशित होत नाही. एवढंच नाही तर त्या ठिकाणी जो पोचला यत गत्वा न निवर्तनते तो परत येत नाही, परत देह मी अशा भावानी परत येत नाही. रोज क्षण क्षण अशा प्रकारे परमात्म भावनेला पोचलेला देह त्यागानंतर जन्मरहित होतो, परत जन्म घेत नाही. असं हे परमधाम आहे, ते परमधाम माझं आहे, ते माझं खरं ठिकाण आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि हे परमधाम माझं ठिकाण असताना खरं म्हणजे आपल्या स्वतःला या परमात्म्यापासून वेगळे समजणारे असे आपण सर्व जीव या संज्ञेला प्राप्त होतो. वस्तुतः परमात्मा असलेला तो माझाच अंश आहे. मम एव अंशः जीवलोके जीवभूत सनातनः, तो अत्यंत पुरातन आहे, तेव्हापासूनचाच आहे, परमात्माच आहे. पण अबोधानी भ्रांतीनी देह चक्रामध्ये सापडला, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडला, आणि मग तो मन श्रवण चक्षु स्पर्श या सगळ्यांना प्रकृती गुणांनी कसा आकर्षित करतो ते सांगितलं. त्याच्यानंतर तो जीव जेव्हा शरीर सोडतो, दुसरं शरीर धारण करतो, तेव्हा मनावर झालेले सगळे संस्कार घेऊन तो पुढे जातो, चित्तावर अंतःकरणावर झालेले सगळे संस्कार घेऊन पुढे जातो. जसं फुलामधून सुगंध घेऊन फुलाचा देह जसा जाग्यावरच राहतो पण सुगंध मात्र ओढून घेतला जातो, तशा प्रकारे गृहित्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशयात, तसा गंधाला घेऊन वायू निघून जातो पुष्पादिकांपासून. आणि जेव्हा देहात असतो तेव्हा हा जीवच अबोधानी, पण डोळे कान इत्यादी श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम जीव घ्राणमेवच यांचा अधिष्ठाता होतो, आणि विषयाचा उपभोग आपण घेतो असं समजणारा हाच असतो. अशा प्रकारे जीवाचं उत्क्रांती ज्ञान याच्यामध्ये सांगितलं. तो निघून जातो, परत येतो, संस्कार घेऊन जातो, वस्तुतः परमात्मा असलेला. आणि या श्लोकामध्ये त्या जीवानी आपल्या स्वतःला परत कसं जाणावं हे सांगितलेलं आहे. ज्ञान चक्षुनी तो कसा जाणला जातो हे सांगणारे हे दोन श्लोक आहेत. शरीरातून अशा प्रकारे निघून जाणाऱ्या देह पडल्यानंतर किंवा देहात असताना किंवा देहात असून भोग भोगत असताना भ्रांत झालेला पुरुष हा परमात्मा आहे अशा बुद्धीने त्याला पाहत नाहीत, दुसऱ्याकडे नाही पाहायचं. आपल्या ठिकाणी असणारा आपल्या देहातून निघून जात असताना आपल्या देहामध्ये वस्तीकर होऊन राहिलेला असताना किंवा भोग भोगत असताना, नॅचरल्स आईस्क्रीम खायला गेलेला आहे, कुठेतरी जेवायला गेलेला आहे, सहलीला गेलेला आहे, गाणी ऐकतो आहे, भुंजानंबुआ गुणान्वितम गुणांच्या योगानी भोग भोगताना दिसत असला तरी देखील जो ज्ञानचक्षुनी पाहणारा आहे तो आपल्या स्वतःला नेहमीच मुक्त समजतो याही स्थितीमध्ये. आणि विमूढ विमूढा नानुपश्यंती, जो मूढ आहे तो मात्र अशा रीतीने पाहत नाही असं भगवंत म्हणतात. मज्जाव नाहीये, काही करण्याकरता मज्जाव नाहीये, तुम्हाला खाण्याकरता मज्जाव नाहीये, पिण्याकरता मज्जाव नाहीये, फिरण्याकरता मज्जाव नाहीये, उत्तम उत्तम कपडे घालण्यासाठी मज्जाव नाहीये. जनक राजा किंखाबाचे कपडे होते अंगावर तरी विदेही, आणि शुक लंगोटी केवळ होती तरी अडकलेले. भोग भोगत असताना देखील त्याला जाणीव असते की भोग भोगणारा जो आहे तो मी त्या भोगांपासून अत्यंत वेगळा आहे. इंद्रिय आणि प्रकृती आपल्या भोगामध्ये रत आहेत असं भगवंत सांगतायत. जो विमूढ आहे तो मात्र अशा रीतीने पाहू शकत नाही. विमूढ म्हणजे भ्रांत झालेला, ज्याला भ्रांती पडलेली आहे असा. सर्वसाधारणपणाने भ्रांती पडणं म्हणजे आपण सगळेजण इथं बसलेले आहोत त्याच्यातल्या एकालाच काही भास होणं, ऐकू येणं, वेगळं काहीतरी दिसणं, जे आपल्याला दिसत नाही ते दिसते म्हणतो, कोणी आलेलं नाहीये तरी का आलास का आलास असं म्हणतो, घाबरतो त्याला पाहून, दरडावतो, किंचाळतो, गडाबडा लोळतो, त्याला भ्रांती असं आपण म्हणतो की नाही. कारण आपल्याला ते दिसत नाही, ते ज्याला दिसतं आहे तर तो त्याचा मनाचा खेळ आहे, त्याला मनाला विकार झालेला आहे म्हणून त्याचं तसं झालेलं आहे, तो आपल्यापेक्षा भ्रांत असतो. इथं भगवंत ज्या पातळीवरून सांगतात त्या पातळीवरून संसाराला सत्य मानणारा म्हणजे भ्रांत असं भगवंत म्हणतात. जसं आपल्यामध्ये स्वामीजी येऊन बसावेत, आपल्यामध्ये स्वरूपानंद येऊन बसावेत, आणि त्यांनी आपल्याला संसारांनी जे लडबडलेली आपली भावना आहे त्यामुळं आपण भ्रांत झालेले आहोत असं आपल्याला ओळखावं, असं विमूढ म्हणून ते निर्देश करतायत. आपल्यापेक्षा विमूढ वेगळा, पण संतांच्या किंवा ज्ञानाच्या पक्षी विमूढतेमध्ये अशा प्रकारे मूळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अंतरून त्या ज्ञानाच्या आभासानी उभ्या असणाऱ्या अन्यथा ज्ञानाला, इतर ज्ञानाला जो सत्य समजतो त्याला विमूढ असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या अन्यथा ज्ञानामध्ये पारंगत असलेल्याला आपण जास्तीत जास्त हुशार समजतो, जो जागेचे सौदे चांगल्यात चांगले करतो, लग्न ठरवताना मुरब्बी माणूस म्हणून त्याला आपण बरोबर घेऊन जातो, थोडं इकडे तिकडे बोलणं झालं तर मुत्सुद्दी आहे बिचारा, सगळं निभावून नेऊ शकेल, आपण त्याला बरोबर घेऊन जातो. खरेदी वगैरे करायची आहे, आमची वय लहान आहेत, तुम्ही जरा बरोबर चला, सोनं घ्यायला चाललेलं आहे म्हणून एका मोठ्या व्यक्तीला बरोबर घेऊन गेला. आपण त्याला चाणाक्ष हुशार समजतो, तो आपल्याला सांगतो कुठून तरी खरेदी नको करू, अमुक ठिकाणाहून खरेदी कर. ज्याला पुढच्याची चाल चलवणूक समजते, सुरक्षित व्यवसाय नोकरी करता येते, त्याला आपण विमूढ समजत नाही, त्याला आपण चलाक समजतो. जो अहंकारग्रस्त आहे, जर अहंकारग्रस्त असेल आणि सत्तावान असेल त्याला किती मान मिळतो. मी कधी कधी कोणत्या कोणत्या समारंभाला जातो, राजकीय क्षेत्रातली मंडळी किती अहंकारग्रस्त असतात, पण ते विमूढ आहेत असं कोण त्यांना समजतं. उलट त्यांना जास्त हात जोडले जातात, त्यांना चला चला असं जास्त केलं जातं. व्यवहारातलं कुठलंही यश संपादणाऱ्या व्यक्तीला इथं विमूढ म्हटलेलं आहे. ही त्याची चेष्टा नाही केलेली. भगवंत त्याला कुठेतरी खाली ओढायचंय म्हणून नाहीये हे म्हणत आहेत. आपण मरते असून देखील आपल्या स्वतःला अमर समजणारा, माझ्यासारखा कोणी नाही असं मानणारा, खरोखरच काही गुणांनीच श्रेष्ठ झालेला असतो. भगवंत बोलत आहेत एवढ्याच गोष्टीबाबत की तो आत्म्याला नाही जाणू शकत, एवढंच भगवंतांचं म्हणणं आहे. अशा मंडळीं ही काही टीका करण्याजोगी मंडळी नाहीत. कितीतरी यशवान होतात, कितीतरी धनवान होतात, कितीतरी सत्तावान होतात, ते असोत. इथं जे चाललेलं आहे ते असं सगळं असताना उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम, जर तो पाहणारा असेल, तो पाहणारा ज्ञानचक्षुनी पाहणारा असेल तर तो विमूढ नाही. सत्ता असणं हा काही दोष नाही, पैसा असणं हा काही दोष नाही, उत्तम शिक्षण असणं हा काही भगवंतांना दोष वाटत नाही. हे सगळं असताना अंधळ या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गरुड आहे पण अंधळा आहे, त्याच्या पंखात ताकद आहे, पण त्याला तरी उपयोगाला येईल का ते? परमार्थाच्या करता भगवंत असं म्हणतात. जो विमूढ आहे त्याला पाहण्याची इच्छाच नसते. आणि अशी मंडळी असतात, समजून घेण्याची देखील इच्छा नसते. आपल्याच विचारामध्ये, आपल्याच तर्कामध्ये, आपल्या स्वतःच्या कल्पनांमध्ये ते गर्क असतात. जे विमूढ असतात ते फार स्वतःला झुकत माप देऊन राहिलेले असतात. त्यांच्यासारखं कोणी नाही. तो विमूढ आहे हे भगवंत भगवंताच्या पातळीवरून बोलत आहेत. त्याला कारण पाहण्याची इच्छा नसते, त्याला पाहण्याची शक्यता नसते इच्छेबरोबरच. कारण त्याला ज्या ज्या गोष्टींना त्यांनी आतापर्यंत पुंकर घातलेली आहे, ज्या गोष्टी जागृत केलेल्या आहेत, त्यामुळे त्याला यश मिळालेलं आहे. असं असल्यामुळे त्याला, आणि या बाजूला त्यांनी कधी फुंकरच मारलेली नाहीये, कधी पाहण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. इंद्रियांच्या सुखाच्या पलीकडे काही सुख असतं हे त्याला माहीतच नाहीये, आणि याच्यावर त्याचा विश्वास नाहीये, म्हणून तो विमूढ. जो विमूढ आहे त्याची बुद्धी तशा अर्थाने जड असते. जो विमूढ आहे त्याचं चित्त तशा अर्थाने एक प्रकारे भ्रांत झालेलं असतं. विमूढ पाहू शकत नाही याचं कारण पाहण्याची इच्छा नसते, पाहण्याची शक्यता नसते. अतिशय कर्मप्रवण, सतत चिंतन मग्न, व्यवसायाचं तरी चिंतन, कसली तरी गणित करणारा असा मनुष्य डोळे मिटून फार बसू नाही शकत. तो पाहू शकत नाही याचं कारण पाहण्यासाठी तो योग्य नसतो. पाहण्याचं साधन म्हणजे इंद्रिय, पाहण्याचं साधन म्हणजे मन अथवा बुद्धी, असा त्याचा भरोसा असतो. असं असल्यामुळं तो त्यांनी जेवढं दिसेल तेवढं सत्य मानतो. आणि इंद्रियांनी बाह्य जगत दिसत राहतं, परमात्मा इंद्रियांनी कुठला दिसायला? इंद्रिय बाहेर पाहतात, आणि इंद्रिय ज्याच्या शक्तीच्या योगाने पाहतात त्याला पाहायला मात्र असमर्थ असतात. मी माझ्या मुठीत सगळं पकडू शकतो पण मी माझी मूठ पकडू शकत नाही. लोकमान्य असं म्हणतात की आपल्या स्वतःच्या खांद्यावर उभं राहून पाहता येत नाही. याचं कारण असं की हे जे मागं पाहणं आहे तिथं इंद्रिय अतिशय कुचकामी राहतात. ती इंद्रियांची शक्ती नसते. इंद्रिय जगत पाहण्यासाठी बनवलेली आहेत, जगत ऐकण्यासाठी बनवलेली आहेत. आपलं देहाचं जीवन सुरक्षित राहावं म्हणून इंद्रिय बनवलेली आहेत. पण इंद्रिय ज्याच्या सत्तेनी काम करतात त्याला मागं जाऊन पाहता येत नाही. असं असल्यामुळं विमूढ हा नानु पश्यंती असं म्हटलेलं आहे. जो विमूढ आहे तो पाहू शकत नाही. इंद्रियांनी बाह्य जगत दिसत, बाह्य जगतात तो कुठे सापडत नाही. अस्थीचे देही मांसाचा डोळा पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख असं समर्थ म्हणतात. तो तसा नाही पाहतायत. आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवणारी मंडळी आणि आपण शिकलेल्या ज्ञानावर भरोसा ठेवणारी मंडळी, श्रद्धावान मंडळी, ते ज्ञान जेव्हा अपुरं होतं असं समजतात, शास्त्रज्ञ जसे जसे पुढे जातील तसं तसं आपण सगळेजण आपल्या आपल्या बुद्धीच्या दृष्टीने अहंकार बाळगणारे शिकले ते खरं वाटतं आपल्याला, पण ते उद्या तसं नव्हतं असं जेव्हा सिद्ध होतं तेव्हा आपण म्हणतो की अरे काय बदल झाला, म्हणजे तुला नाही का समजला मग तेव्हा, तेवढी बुद्धी नाही ना. न्यूटनचे सिद्धांत पुढे जेव्हा खोटे ठरले, खोटे याचा अर्थ अजून प्रगत सिद्धांत पुढे आले, न्यूटनच्या सिद्धांतांवर भरोसा ठेवणारे आणि पुस्तकं वाचणारे आणि मानणारे लोक त्यांना नव्हतं ना कळलं खरं काय आहे ते. अशा प्रकारे इंद्रियांना जे दिसतं, सर आलेत राहळकर सर, त्यांच्या त्यांनी मध्ये मला सांगितलं की त्यांचे मित्र बीजे मेडिकल मध्ये शिकवणारे असं म्हणाले की आम्ही शरीराच्या दृष्टीने जे शिकवतो, आम्ही जे काही शिकवतो त्याच्यातलं 50% बरोबर असतं आणि 50% ते नंतर बदलू शकतो, पण आत्ता आहे म्हणून आम्ही शिकवतो, पण या क्षणाला आम्हाला माहित नाहीये की कोणते 50% बदलणार आहेत. बरोबर आहे ना सर? अशा प्रकारे ते म्हणालेले होते. पण आपण औषधं घेऊन बरे होतोय ना, याचा उपयोग नाही असा जरी नसला तरी देखील इंद्रिय ज्याचा ज्याचा तपास करतात तर ते पूर्ण असं मानणारे जे आहेत त्यांना हा मोठा धक्का आहे. पण काय करणार, ते पाहू शकत नाहीत. कारण वेगळेपणाने आत्म्याला पाहता येत नाही ही अडचण आहे. ते वेगळेपणे भोगी जे जैसे पक्षीय फळ चुंबी जे तैसे नाही. मी आहे, वस्तू आहे आणि मी वस्तू पाहतो आहे. एक पक्षी आहे आणि एक फळ आहे, पक्षी फळाचा भोग घेतो आहे असं नाहीये. ते वेगळेपणे भोगीचे जैसे पक्षी आहे फळ चुंबीचे तैसे नाही. ते तो विसरीचे भोगीते पण ही आपण भोगतो आहोत हे देखील तिथे विसरावं लागतं. आपण म्हणजे मी भोगतो आहे हे विसरावं लागतं. मी मागं परवा कार्यक्रमात नेमकं आयत्या वेळेला मला त्या शास्त्रज्ञांचं नाव आठवलं नाही, काय मादाम क्युरी त्यांचं असं सांगतात की त्यांची अशी मग नंतर श्रद्धाच बसली की कोणीतरी अज्ञात शक्ती माझ्याकडून हे करून घेते अशी त्यांची श्रद्धा बसली. एक कुठला तरी सिद्धांत होता त्याच्या गणितात अडकलेल्या होत्या आणि पुढे जाता येत नव्हतं आणि असं बरेच दिवस अडकलेल्या होत्या. आणि एके दिवशी असाच प्रयत्न केला रात्री 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत आणि मग ती वही पेन तिथे टिपॉयवर ठेवून झोपल्या. सकाळी उठल्या तर त्याच्या पुढचं सोडवलेलं होतं. ते सोडवलेलं पाहिलं तर पटलं बरोबर आहे, जिथं अडकलेलं होतं त्याच्या पुढचं सोडवून दिलेलं होतं. कोणी सोडून दिलं? फक्त नोकरच होता बाहेर आउट हाऊस मध्ये राहणारा. त्याला बोलवलं इथं कोणी आलं का? तर कोणी आलेलं नव्हतं. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, आनंद झाला की सुटलं, आणि मग लक्षात आलं की स्वतःच हस्ताक्षर होत. त्याच झोपेतून उठल्या, त्यांनी ते सोडवलं आणि परत झोपल्या. त्यांना समजलंही नाही. त्या असं म्हणतात की जोपर्यंत मी सोडवते म्हणून मी करत होते तोपर्यंत मला सुटत नव्हतं, आणि माझ्याकडून अज्ञातांनी सोडून घेतलं असा त्यांचा भाव झाला. पुढे देखील त्यांच्याबाबत अशा कित्येक गोष्टी अशा झालेल्या आहेत की जे सुटत नाही ते सोडून द्यावं आणि ते सोडवलेलं असावं. कारण पाहण्याचा अभिमानच पाहण्याच्या आड येतो, म्हणून पाहता येत नाही. संसार सत्य मानणारा, देह सत्य मानणारा असा बसतो की आज मी त्याला पाहिनच. अरे त्याला मनानी नाही पाहतायत, त्याला डोळ्यांनी नाही पाहतायत, त्याला अनुभवता येत नाही. पण ही भाषा त्याला कळत नाही अशी अडचण होऊन जाते. पश्यंती ज्ञान चक्षुषा, मात्र ज्ञानदृष्टीने तो पाहिला जातो. ज्याला ज्ञानदृष्टी लाभली ज्ञानदृष्टी याचा अर्थ अव्यक्त अचिंत्य अविनाशी चैतन्य मात्र अस्तित्व गत असं देहाच्या बरोबरच आणि काही आहे हे समजलेला. अशी अडचण आहे की आत्म्याला कोणीच नाही पाहिलेला आतापर्यंत डोळ्यांनी. कुणाही व्यक्तित्व दिसला नाही, स्वतःमध्ये दिसला नाही, प्राणी मात्रांमध्ये दिसला नाही. झाड सजीव आहेत हे समजलंय, पण झाडाच्या आत असणारा जीव कोणीही पाहिलेला नाही. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्वांच्या आत असणारी जी सजीव प्रेरणा आहे, ज्याला जीवाचं जगत असं म्हणतात, तर ते डोळ्यांनी पाहता येत नाही. पण हे आहे हे समजणं, आपल्याही ठिकाणी ते आहे हे समजणं, याला ज्ञान असं म्हणतात. अगदी सुसंगत विषय चाललाय 13व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून इथपर्यंत. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते एतदियो वेत्ति तम प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तो क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञं चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. आणि हा सर्व आणि हा क्षेत्रज्ञ जो आहे ते तू असं लक्षात घे की सर्व क्षेत्रांमध्ये एक सारखा आहे. माझ्या अंतर्यामी जो क्षेत्रज्ञ म्हणून आहे जाणीव स्वरूप, तोच तुमच्या तोच सर्वांच्या अगदी नवजात अर्भक जन्माला आलेला आहे आणि आवरून स्वच्छ पुसून गुंडाळून बाहेर आणून दिला. त्याच्या डोळ्यात देखील, त्याच्या आत देखील, त्याच्या आत ही ती तशीच जाणीव आहे. आणि आता या जीवनाचा कंटाळा आला, कधी एकदा जातोय असं झालं, असा जो वृद्ध जर्जर झालेला आहे त्याच्याही आत असणारी जी जाणीव आहे ती जाणीव म्हातारी झालेली नाहीये. देह म्हातारा झाला म्हणून जीवन नको वाटतंय. ही जाणीव आहे हे पाहणं हीच ज्ञानशक्ती, हीच ज्ञानदृष्टी. समर्थ असं म्हणतात की चर्मचक्षू ज्ञानचक्षू हा अवघाची पूर्व पक्षू, आत्मा ठाईंचा अलक्षू लक्ष देना. आत्मा हा मुळातच अलक्ष आहे, ज्ञानचक्षू देखील खरे नाहीत. चर्मचक्षूंचा सापेक्ष काहीतरी समजावं म्हणून ज्ञानचक्षू हा शब्द वापरला, भगवंतांनीही वापरला. पण म्हणून ज्ञानचक्षू म्हणजे कोणत्या डोळ्यानंही आलेला वेगळा. इथं गुरुवारच्या सत्संगात एका छोट्या मुलीनी मला प्रश्न लिहून पाठवला की शंकराच्या कपाळावर एक डोळा का असतो आणि आपल्या कपाळावर तो का नसतो. मी तिला मोठ्या गांभीर्याने उत्तर दिलं की लक्षात घे की हा जो डोळा असतो तो शंकरांच्याही मस्तकावर नसतो, पण आपल्या दृष्टीपेक्षा अजून एक दृष्टी त्यांना लाभलेली आहे आणि त्या दृष्टीला ज्ञानचक्षू असं म्हणतात. मग मी तिला म्हटलं की नंतर कधीतरी समजेल. छोटी होती, 6 वर्षांची. ज्ञानचक्षू नावाचं कोणी नाही, पण मग माणसाने असं केलं की त्याचं एक चित्र काढलं, आडवा डोळा काढला, बुबुळ काढलं वगैरे. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानंवा गुणान्वितम विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. हे ज्ञानचक्षू असणारे मात्र पाहतात असं म्हणता येते. यतंतो योगिनश्च एनम पश्यंती आत्मनी अवस्थितम यतंतोप्य अकृतात्मानो नैनम पश्यंत चेतसा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.